आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयच्यान सुरू जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन करियप्पा परेड ग्राउंडाचेर वर्सुकी एनसीसीपीएम रॅलींत उलोवप करतले. भारत आनी युरोपीय संघान काल इतिहासीक मुक्त वेपार कबलातीचेर सयो केल्यो. आशियांतली सगळ्यांत व्हडली नागरी विमान कार्यावळ विंग्स इंडिया 2026 आयज हैदराबादांत सुरू जाता. दादल्यांच्या 19 वर्सां सकयल्ल्या क्रिकेट विश्वचषकान काल जाल्ले सुपर स स्टेज मॅचीन भारतान झिम्बाब्वेक 204 धावण्यांनी हारयलो. आता पुराय खबरो. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयच्यान सुरू जातले आनी ते 2 एप्रील मेरेन चलतले. ह्या अधिवेशनाची सुरवात आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांच्या लोकसभा आनी राज्यसभा दोनी सभाघरांच्या वांगड्यांक उद्देशून केल्ल्या अभिभाषणान जातली. अर्थीक सर्वेक्षण फाल्यां बिरेस्तारा मांडटले आनी अर्थसंकल्प आयतारा 1 फेब्रुवाराक सादर करतले. आज सुरू जावपी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचो पयलो पांवडो 13 फेब्रुवारी मेरेन चलतलो जाल्यार दुसरो पांवडो 9 मार्च ते 2 एप्रील मेरेन जातलो. अधिवेशनांत 30 बसका जातल्यो. सरकारान काल सगळ्या पक्षांची बसका आपयली आनी संसदेच्या दोनी सभाघरांचे कामकाज सुरळीत जावचे हे खातीर सहकार्याचे आवाहन केल्ले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांच्या येजमानके खाला ही बसका जाली. राज्यसभेतले सभाघराचे फुडारी जेपी नड्डा, संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजीजू, संसदीय वेव्हार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आनी डॉ एल मुरुगन हांणी ह्या बसकेन वांटो घेतलो. काँग्रेस फुडारी जयराम रमेश, डीएमके फुडारी तिरुची शिवा, टीएमसीच्यो फुडारी सागरिका घोष आनी समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव हांच्या सयत हेर फुडारी ह्या बसकेक हजर आशिल्ले. बसके उपरांत प्रसार माध्यमाकडे उलयतना संसदीय वेव्हार मंत्र्यांनी सांगले, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या पांवड्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचेर उपकार प्रस्ताव मांडटले, उपरांत अर्थसंकल्पाविशी दोनी सभाघरांनी चर्चा जातली. भारत आनी युरोपीय संघान काल इतिहासीक मुक्त वेपार कबलातीचेर एफटीएचेर सयो केल्यो. नवी दिल्लीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, युरोपीय काउन्सिलाचे अध्यक्ष आंतोनियो कॉस्ता आनी युरोपीय आयोगाचे अध्यक्ष उर्सुला फॉन डेर लायन हांचे मदीं भारत युरोपीय संघ शिखर परिशदे उपरांत ही कबलात जाल्या. दोनी वटांनी ह्या कबलातीक सगळ्या वेपार कबलातींची जननी अशें म्हळां. ह्या कबलातीक लागून कापड आनी पायतना सारख्या भारतीय वस्तूंक युरोपीय बाजारपेठ उक्ती जातली. तेच बरोबर हाका लागून लग्झरी मोटारी, वायन आनी वखदां सयत आयात केल्ले युरोपीय वस्तूंचेर शुल्क उणें जावन त्यो भारतांत सवाय जातल्यो. ते भायर भारत आनी युरोपीय संघान सुरक्षा, संरक्षण, भागीदारी, मोबिलिटी, आपत्ती धोको वेवस्थापन आनी ग्रीन हायड्रोजन ह्या मळारूय जायत्यो कबलातींचे आदान प्रदान केले. चर्चे उपरांत दोनी युरोपीय फुडाऱ्यां बरोबर जोड पत्रकार परिशदेंत उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले, भारत आनी 27 देशांच्या युरोपीय संघ हांचे मदीं सगळ्यांत व्हडली मुक्त वेपार कबलातीचेर सयो जाल्ल्यान अर्थीक संबंद खोल जातले, रोजगाराच्यो संदी निर्माण जातल्यो, संवसारीक पुरवण साखळी घटमूट जातली आनी समृद्ध फुडारा खातीर दोनूय वटां मदली भागीदारी घटमूट जातली.
भारत और यूरोपियन यूनियन के बीच इन्वेस्टमेंट को बूस्ट करेगा, नई इनोवेशन पार्टनरशिप बनाएगा और वैश्विक स्तर पर सप्लाई चेन को मजबूत करेगा. यानी यह सिर्फ ट्रेड एग्रीमेंट नहीं है, यह साझा समृद्धि का नया ब्लूप्रिंट है.
बदलत्या जागतिक परिस्थितीन भारत आनी युरोपीय संघ धोरणात्मक आनी विश्वासार्ह भागीदार एकठांय उबे आसात असो स्पश्ट संदेश ही शिखर परिशद संवसाराक दिता अशें युरोपियन काउन्सिलाचे अध्यक्ष आंतोनियो कॉस्ता हांणी सांगले. इलेक्ट्रॉनिक्स आनी म्हायती तंत्रज्ञान मंत्री आश्विनी वैष्णव हांणी सांगला की भारत 2035 मेरेन संवसारांतल्या पयल्या 4 सेमीकंडक्टर उत्पादक देशां मदीं आसपाचे वाटेर आसा. नवी दिल्लींतल्या स्टार्टअप आनी सेमीकंडक्टर उद्देगाच्या प्रतिनिधीकडे उलयतना तांणी सांगले की भारताची सेमीकंडक्टर कार्यावळ दीर्घकाळ आनी बऱ्या नियोजीत उपक्रम म्हणून तयार केल्लो आसा. तातूंत स्टार्टअप आनी स्थापन जाल्ली कंपनी दोनी आसात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
गोयन बेतलान इंडियन ऑयल कॉर्पोरेशनाच्या वाठारान काल भारत उर्जा सप्तक परिषदेक सुरवात झाली. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मंत्रालयान या 4 दिसांच्या परिषदेचे आयोजन केला. परिषदेन जगभरातल्यान उर्जा क्षेत्रातले तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि उर्जा क्षेत्रातले उद्योजक सहभागी झाल्यात. परिषदेन उर्जा विकास, आंतरराष्ट्रीय तेल, आर्थिक सुरक्षा, शाश्वत उर्जा वाढ आदी विषयांचेर चर्चा जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी व्हिडिओ संदेशावरवीं परिषदेच्या उक्तावण कार्यावळींत संबोधन केले.
एनर्जी वीक के इस नए एडिशन में गोवा में दुनिया के करीब 125 देशों के प्रतिनिधि जुटे हैं. आप एक एनर्जी सिक्योर और सस्टेनेबल फ्यूचर पर चर्चा करने भारत आए. साथियों, इंडिया एनर्जी वीक बहुत ही कम समय में डायलॉग और एक्शन का एक ग्लोबल प्लेटफॉर्म बनकर उभरा है. आज एनर्जी सेक्टर के लिए भारत बहुत बड़े अवसरों की धरती है. भारत दुनिया की फास्टेस्ट ग्रोइंग मेजर इकॉनॉमी है.
आशियातली सगळ्यांत व्हडली नागरी विमानन कार्यावळ विंग्स इंडिया 2026 आज हैदराबादांतल्या बेगमपेट विमानतळार सुरू जातली. 4 दिसांची ही कार्यावळ नागरी विमानन मंत्रालयान फिक्कीच्या जोड पालवान घडोवन हाडल्या. विंग्स इंडिया जागतिक विमानन फुडारी, धोरणकर्ते, उद्देगीक भागधारकांक एकठांय हाडटले आनी विमानन क्षेत्रांत भारताची वाडटी तांक, नवनिर्माण आनी क्षमता दाखोवपा खातीर एक मुखेल मंच म्हणून काम करतले. आज आंतरराष्ट्रीय डेटा गोपनियता दीस मनयतात. डिजिटल युगान वैयक्तीक माहिती आनी गोपनियतेचे संरक्षण कितले म्हत्वाचे आसा हाचे विशीं जागृताय करप हो या दिसाचो हेत आसा. हाका डेटा संरक्षण दीस अशेंय म्हणटात. 2006 वर्सा युरोप काउन्सिलान हो दीस थारायल्लो. डेटा संरक्षणाचेर संवसारांतली पयली कायदेशीर रितीन बंधनकारक आंतरराष्ट्रीय कबलात आशिल्ल्या कन्व्हेन्शन 108 सयो केल्ल्याचो उगडास करपा खातीर हो दीस मनयतात. डेटा गोपनियता ही जापसालदार डिजिटल प्रशासनाची एक मूलभूत आधारस्तंभ आसा. भारतीय हवामान खात्यान IMD आज दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश आनी पंजाबांत फुडले 2-3 दीस कुडकुड्याचे शी पडपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्यान दिल्ली, बिहार, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेशांत फाल्यां मेरेन दाट धुके पडपाचो अदमास उक्तायला. दादल्यांचे 19 वर्सा पिराये सकयल्ल्या क्रिकेट विश्वचषकान काल बुलावायोच्या क्वीन स्पोर्ट्स क्लबान जाल्ले सुपर स स्टेज मॅचींत भारतान झिम्बाब्वेक 204 धावण्यांनी हारयलो. भारतान दिल्ल्या 353 धावण्याच्या लक्ष्याक जाप दितना झिम्बाब्वे 38व्या ओव्हरीन 148 धावण्यो करून ऑल आऊट झालो. भारता खातीर उदव मोहन आनी आयुष म्हात्रे हांणी दरेकी 3 विकेटी घेतल्यो. हाचे आदी भारतान निर्धारित 50 ओव्हरीनी 8 बाद 352 धावण्यो केल्ल्यो. विहान मल्होत्रान नाबाद 109 धावण्यो काढल्यो. ताका प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार फावो जालो. भारताची फुडली मॅच 1 फेब्रुवारीक पाकिस्ताना आड जातली. सर्वोच्च न्यायालयान काल सगळ्या राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांक ॲसिड हल्ल्याच्या प्रकरणाचो आंकडो आनी न्यायालयान तांची स्थिती सयत वेगवेगळी माहिती दिवपाक सांगल्या. तशेंच पिडितांक मजत करपा खातीर पुनर्वसन उपायांची माहिती दिवपाचे निर्देश न्यायालयान दिल्यात. मुखेल न्यायाधीश सूर्यकांत आनी न्यायाधीश आर महादेवन आनी जयमाल्या बागची हांच्या खंडपिठान राज्यांक आनी केंद्रशासित प्रदेशांक सकयल्या न्यायालयांत आरोपपत्र दाखल केल्ल्या प्रकरणांच्या आंकड्यांची माहिती दिवपाक सांगल्या. खंडपीठान ही माहिती दिवपाक 4 सप्तकांचो वेळ दिला. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आयच्यान सुरू जाता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीन करियप्पा परेड ग्राउंडाचेर वर्सुकी NCCPM रॅलींत उलोवप करतले. भारत आनी युरोपीय संघान काल इतिहासीक मुक्त वेपार कबलातीचेर FTAचेर सयो केल्यो. आशियातली सगळ्यांत व्हडली नागरी विमानन कार्यावळ विंग्स इंडिया 2026 आयच्यान हैदराबादांत सुरू जाता. दादल्यांच्या 19 वर्सा सकयल्या क्रिकेट विश्वचषकांत काल जाल्ले सुपर स स्टेज मॅचींत भारतान झिम्बाब्वेक 204 धावण्यांनी हारयलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.